नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी. 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शांततेत मतदान. धर्माबाद इथं पैसे वाटपाच्या आरोपाचं निवडणूक अधिकाऱ्यांकडून खंडन. बृहन्मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. रामायण महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ. पुणे पुस्तक महोत्सवात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. T20 क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिलला विश्रांती. आणि 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी आज भारत पाकिस्तान लढत. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. परभणी इथं जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी मतमोजणीच्या ठिकाणी नागरिक सुरक्षा संहितेचं कलम 163 लागू केलं आहे. दरम्यान राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी तसंच विविध नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठी मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता काल शांततेत पार पडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री नगरपंचायतीतल्या प्रभाग 16 तसंच नगराध्यक्षपदासाठी सुमारे 84% मतदान झाल्याचं वृत्त आहे. पैठणच्या 4 जागांसाठी सुमारे 77%, वैजापूर इथं 2 जागांसाठी सुमारे 68%, तर गंगापूर इथं 73% मतदान झालं. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा नगरपरिषदेसाठी 67.37%, तर रेणापूर नगरपंचायतीसाठी तब्बल 80.51% मतदान झालं. तसंच उदगीर नगरपरिषदेतल्या 3 जागांसाठी 58.22% मतदानाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत नगरपरिषदेत सुमारे 74%, तर जालना जिल्ह्यात भोकरदन नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 आणि 9 साठी एकूण 73% मतदान झालं. बीड जिल्ह्यात परळी इथं 60.35%, अंबाजोगाईत 64.11%, किल्ले धारूर इथं 66.20%, तर बीड नगरपरिषदेसाठी 73% मतदान नोंदवलं गेलं. धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव नगरपरिषदेत 56.40%, तर उमरगा इथं 63.76% मतदान झालं. परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं 61%, तर पूर्णा इथं सुमारे 71% मतदानाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड नगरपरिषदेसाठी सुमारे 76%, तर धर्माबाद नगरपरिषदेसाठी 71.77% मतदान झालं. कुंडलवाडी इथं एका प्रभागासाठी झालेल्या मतदानात 79.15%, भोकर इथल्या एका प्रभागासाठी 77% आणि लोहा इथल्या एका प्रभागासाठी 78.53% मतदान झालं. दरम्यान धर्माबाद इथं मतदान सुरू असताना पैशाचं वाटप होत असल्याच्या आरोपावरून गोंधळ झाला. लग्नाच्या हॉलमध्ये कथितरित्या काही मतदारांना अडवून ठेवल्याचं वृत्त खासगी वाहिन्यांनी दिलं होतं, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचं खंडन केलं. पोलीस आणि निवडणूक पथकानं भेट दिली असता इथं कोणीही आढळून आलं नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं. बृहन्मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. सर्व 227 जागांवर लढायची काँग्रेसची तयारी असल्याचं ते म्हणाले. देशाच्या विविध भागांमधून आलेले लोक मुंबईत राहतात. त्यांच्यात एकता राखण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं चेन्नीथला यांनी सांगितलं. या निवडणुकीतही धर्माधर्मामध्ये फूट पाडायचा प्रयत्न होत असून हे राजकारण संपायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवसंग्राम पक्ष आगामी महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं पक्षाच्या अध्यक्षा डॉ ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे. लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडीच्या माध्यमातून पक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात मुंबई नवी मुंबई ठाणे तसंच पुणे इथल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर हा निर्णय जाहीर झाला. व्हॉट्सअप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यांमुळे व्हॉट्सअप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता CERT या राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थेनं वर्तवली आहे. या कमजोर दुव्याला घोस्ट पेअरिंग असं नाव देऊन यासंदर्भात संस्थेनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. व्हॉट्सअपचं खातं एखाद्या उपकरणाशी जोडताना पडताळणी न करता पेअरिंग कोड्स वापरून सायबर हल्लेखोर व्हॉट्सअप खात्याचं पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. हे टाळण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेल्या सुद्धा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या दिसणाऱ्या कोणत्याही बाहेरच्या संकेतस्थळावर आपला फोन नंबर देऊ नये अशी सूचना सीईआरटीनं केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
माजी मंत्री शालिनताई पाटील यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. कायदेतज्ञ असलेल्या शालिनताई पाटील यांनी माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या ठोस भूमिकेसाठी त्या ओळखल्या जात. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी होत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी शालिनीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. रामायण आणि महाभारत ही फक्त धार्मिक पुस्तकं नसून ती जागतिक राजकारणाचे धडे देणारे उत्तम मार्गदर्शक ग्रंथ असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी केलं आहे. काल पुण्यात पुणे पुस्तक महोत्सवात फ्रॉम डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारताचं परराष्ट्र धोरण आता पाश्चात्य विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित असायला हवं असंही जयशंकर यांनी नमूद केलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या कदमापूर इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणित विषयात कमालीचं प्रभुत्व मिळवलं आहे. हे विद्यार्थी अवघ्या काही सेकंदातच गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करून त्यांचा पडताळाही करतात. या उपक्रमाविषयी या शाळेतले गणिताचे शिक्षक राजेश कोगदे यांनी अधिक माहिती दिली.
कुठलाही जरी गुणाकार केला, किती मोठा गुणाकार असला, तर अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये आमचे विद्यार्थी या ठिकाणी पडताळा घेतात. आणि विशेषतः या पडताळ्यामागे असं आहे की जर विद्यार्थ्यांनी मोठे मोठे गुणाकार केले तो गुणाकार चूक आहे की बरोबर आहे तपासण्यासाठी शिक्षकांचे सुद्धा श्रम खर्ची पडतात. त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतःच आपलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे याचा पडताळा घेतात. त्यामुळे अतिशय गणितामध्ये ते अस्खलित झालेले आहेत, पारंगत झालेले आहेत. त्याचप्रमाणे भागाकारासारखी पद्धती आहे की ज्या ठिकाणी 100% विद्यार्थी विदाऊट पाळे पाठांतर कुठलाही पाळा पाठ न करता ते या ठिकाणी सोडवू शकतात.
या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा सुद्धा शिकवली जाते. विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहाराचं ज्ञान मिळावं यासाठी 150 विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यातल्या पैशातून विद्यार्थी शालेय साहित्य खरेदी करतात. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज बजाज नगरात 3 दिवसीय महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटना तसंच स्वच्छताप्रेमींच्या पुढाकारानं 1 दिवस 1 परिसर याप्रमाणे या परिसरात हे अभियान राबवलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरातल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गाडगेबाबांना अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. गाडगेबाबांनी दिलेला दशसूत्री संदेश प्रत्येकानं अंमलात आणण्याची गरज ज्येष्ठ विचारवंत व्यंकटराव कांबळे यांनी व्यक्त केली. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे कायम ठेवण्यात आलं असून अक्षर पटेल याला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी काल 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. या स्पर्धेसह त्याआधी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेतून शुभमन गिल याला वगळण्यात आलं असून ईशान किशन आणि रिंकू सिंग यांना संघात पुन्हा स्थान मिळालं आहे. 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत होणार आहे. दुबईत सकाळी 10:30 सामन्याला सुरुवात होईल. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला काल देवीच्या मंचकी निद्रेनं प्रारंभ झाला. 28 डिसेंबरच्या पहाटे देवी सिंहासनारूढ होईल. त्याच दिवशी 12:00 घटस्थापना करण्यात येणार आहे. 4 जानेवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा, होम हवन तसंच जलकुंभ यात्रा होणार आहे. जालना बीड मार्गावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारा एक कंटेनर जालना पोलिसांनी काल ताब्यात घेतला. या कारवाईत पोलिसांनी 43 लाख रुपयांच्या गुटख्यासह ट्रक, मोबाईल असा एकूण 73,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अजमेर उर्सकरिता रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी अजमेर हैदराबाद रेल्वेची एक विशेष फेरी होणार आहे. ही रेल्वे नांदेड मार्गे धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या संपर्क कार्यालयानं ही माहिती दिली. राज्यात काल सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 6.4, नाशिक 6.9, पुण्यात 8.1 तर छत्रपती संभाजीनगर इथं 10.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची आज मतमोजणी. 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी काल शांततेत मतदान. रामायण महाभारत हे जागतिक राजकारणाचे धडे देणारे मार्गदर्शक ग्रंथ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन आणि T20 क्रिकेट विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव कर्णधारपदी तर शुभमन गिलला विश्रांती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.